सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत. मॉर्निंग नंबर वन मध्ये त्या सेलिब्रिटीज बद्दल बोलणं सुरू आहे ज्यांनी नाव चेंज करून बॉलिवूड मध्ये मारली एंट्री. अक्षय कुमार, महेशने सांगितलं की अक्षय कुमारचं रिअल नाव राजीव भाटिया असं आहे. येस, राजीव भाटिया त्याचं नाव आहे, राजीव हरिओम भाटिया आता अक्षय कुमार नावाने ओळखला जातो. क्या बात आहे, ग्रेट. राजेश खन्नाजींचं सुद्धा नाव जे रिअल लाईफ मधलं होतं ते वेगळं होतं. जतीन खन्ना त्यांचं नाव होतं आणि त्यांना राजेश खन्ना नावानं प्रचंड लोकप्रियता मिळाली. महिमा चौधरीचं नाव रितू चौधरी होतं हे मला सीमानं सांगितलं थोड्या वेळापूर्वी. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, रितू चौधरीला महिमा चौधरी हे नाव तिच्या फर्स्ट डायरेक्टरनं दिलं होतं आणि ते म्हणजे कोणी सांगतो थोडा वेळ. तोपर्यंत एखादी अशी सेलिब्रिटी जिचं रिअल नेम वेगळं आहे आठवत असेल सांगा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.